रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आजचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे. आज 14 एप्रिल 2016 महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे वर्ष म्हणजे 125वं जयंती वर्ष. क्या बात आहे. यु नो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याकडे जेव्हा जेव्हा आपण पाहतो, जेव्हा जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतो, जेव्हा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा खऱ्या अर्थानं एक लक्षात येतं, वस तुमच्यामध्ये चिकाटी असेल, तुमच्यामध्ये क्षमता असेल, आत्मविश्वास असेल, तर तुम्ही काहीही करू शकता. आणि प्रयत्नांची जोड ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची एक कहाणी आपल्याला लहानपणी होती आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये. आहे नो आय डोंट नो बालभारती म्हणजे कितके लहान असताना होतं का 6वी 7वी आता ते पट्ट दिशी मला वर्ष शैक्षणिक आठवत नाही, पण हो एक कहाणी होती. त्या कहाणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती किती तास अभ्यास करायचे, कशा पद्धतीनं त्यांनी कशा क्रिटिकल सिच्युएशन्समध्ये अभ्यास करून स्वतः मोठं झालं, स्वतःसोबत संपूर्ण अडकलेल्या तळागाळात गेलेल्या एका समाजाला त्यांनी वर आणलं. एक वैभवशाली इतिहास आपल्या संपूर्ण देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. खऱ्या अर्थानं आजचा दिन म्हणजे त्यांना सल्यूट करण्याचा दिन. आणि फक्त ना मला एक एक गोष्ट कायम, महापुरुष हे जे असतात, या महापुरुषांची जयंती जेव्हा जेव्हा सेलिब्रेट होते, साजरी होते, तेव्हा तेव्हा एक गोष्ट खरंच जाणवत असते, साजरं करणं म्हणजे काय रे. नाही डेफिनेटली आनंद व्यक्त करण्याची आपली जी पद्धत आहे, मिरवणूक निघणं गरजेचं आहे, डेफिनेटली आनंदोत्सव साजरा होणं गरजेचं आहे. पण त्या माणसांचे विचार, या महापुरुषांचे विचार, जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा आपण जरा पाहिलं पाहिजे, जरा या गोष्टींचा सुद्धा आढावा घेतला पाहिजे, जरा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे किती तास अभ्यास करायचे दिवसभरात, ह्या एका छोट्या प्रश्नापासून, छोटा प्रश्न कारण याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे, ह्या एका प्रश्नापासून तर अगदी धर्मांतर जेव्हा त्यांनी केलं तेव्हा त्यांनी किती वर्ष वाट पाहिली, किती वर्ष वेगवेगळ्या धर्मांचा, कोणकोणत्या धर्मांचा अभ्यास केला, इथपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींचा आपण हे अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या देशाला ही महत्त्वपूर्ण वैभवशाली लोकं लाभलेली आहे, त्यांचा अभ्यास करून यांनी जी वाटचाल पकडली होती त्यावरती पायावर पाय ठेवून जरा आपण जर मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य आणखीन जास्त सुंदर सुकर होईल असं खऱ्या अर्थानं मला वाटतं. मॉर्निंग नंबर वनमध्ये बोलूयात, जरा ते इन डिटेल बोलूयात या सगळ्या विषयाबद्दल. आणि एक ट्रॅक ही प्ले करतोय, 3 इडियट्स मधलं गाणं गिव्ह मी सम सनशाईन. काय सुंदर योगायोग आहे, ज्या माणसानं खऱ्या अर्थानं सनशाईन आणली लोकांच्या आयुष्यामध्ये, ज्यांना प्रकाश झोतात आणलं, मूळ प्रवाहात आणलं, आणि आत्ता लागली हे गाणं लागावं, वा रे वा, हा निव्वळ योगायोग, पण सुंदर योगायोग, ग्रेट, मजा आते रहा.